नमस्कार, मी भावना टोले मुलाखत घेत आहे. बाळू बुधा वाळवी, वय 47, गाव सदराळा, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. वेळ आहे 11:09. हे पहिलं सत्र आहे बाळू बुधा वाळवी यांच्यासोबतचं पास्ट या प्रकल्पासाठी. तुमचं नाव, वय आणि गाव आणि तुमची आदिवासी जमात कोणती ह्याबद्दल सांग.
बाळू बुधा वळवी, हिंदू वारली ना, सादराळा गाव, फोपरडेमध्ये आहे आमचं. पण हे इथं राहाय आले असं,
म्हणजे इथे राहतात.
हां, आता जमीन घेतली म्हणून, म्हणजे तिकडे जास्त फेमस आहे ना म्हणून तिकडचं राहत आहे.
अच्छा,
इथे राहतं झालं. मग औषधाची पूर्ण नाव सांगायचे का?
हो, औषधाची पूर्ण नाव सांग, ते पुढे पुढे आपण विचारत जाऊ. तर पहिला प्रश्न असा की वैधू म्हणून तुम्ही हे जी काम करताय, ही जी परंपरा आहे तुमच्या कुटुंबात, ती कधीपासून चालत आली आहे?
ते आता वडिलांनी मस्त, आता 20-25 वर्ष झाली. आता मी आता 8 वर्षाचे आसपासपासून करत होतो. 4 वर्ष इथं काय तिथं केले, फोपरड्यात.
कुठे गेलं?
फोपरडा गाव नाही का,
हां,
तिथून इथं आलो. मग इथं सुरू केली, आता 4-5 वर्ष झाले इथं.
तुम्ही हे जे ज्ञान आहे, जे वैदूचं गोष्टी करता तुम्ही, ते तुम्ही कोणाकडून मिळवलं व कसं शिकवलं गेलं तुम्हाला, ह्याबद्दल एक थोडं थोडक्यात सांगाल तर.
वडिलांकडून शिकलो ना, त्यांनीच सांगितले ह्या आणि त्या. आणि मग जसे नावं सांगले तसे जंगलातून काही खोदून आणायचे, काही झाडांचे साला, काही मुळे खाणायला लागायचे असा.
अच्छा, म्हणजे वडिलांनी तुम्हाला सांगितलं आणि तसं तुम्ही आणून केलं. आणि मग आता हे रोज जायचं तुम्ही की कसं?
काही ना, चालू चालू आणायला लागतात. काही ते आधीच आणून वाळवून ठेवले राहतात. मग ते कुठून कुंडव्यात पाण्यात टाकायचे सकाळी, तर पहाटेच म्हणजे लवकर करायला लागत.
अच्छा, हे सकाळीच?
हां, लवकर सकाळीच लोक येतो ना, उठले का लगेच लोक येतात, चालत राहतात.
नंतरचा प्रश्न असा की एखादा आजार ओळखण्यासाठी तुम्ही कोणते चिन्ह व लक्षणं ओळखता रुग्णांमध्ये?
ते नखा पाहिली नंतर पिवळी दिसली ना, का वयाला काळ झाले, ताप त्याला विचारायचं, डोका चढेला आहे का, पोटात दुखतंय का. मग ते ताप वगैरे, मग ते असं हात तिथं पाहतात शरीर काही. नंतर मग काळूची औषधं, जेस्ती सुजा असली तर बेंबीवर सुजा येते, त्याला मग नळघोटवळ राहतो. मग तो नळघोटाची औषधं आहे. ते
नळघोटवळ म्हणजे काय?
नळघोटवळचे बेंबीवर सुजा येते म्हणजे काळीपासून तो रोग तयार होतो. मग ते वेगळी औषधं आहेत. मग असा आहे त्याला. मग काही पानकवळ होते, मग ते पानकवळची औषधं वेगळी राहते.
पानकवळीमध्ये काय होतं?
तिचा ती जो पानकवळ म्हणजे नळघोट फुटल्यानंतर पानकवळ होते असा.
अच्छा, पोटातच होतं?
पोटातच तयार होते. हां,
ठीक आहे. मग ह्याच्यावर कोणती औषधं देता तुम्ही?
त्या औषधं मग त्या आपली त्याची भाजी काही, एक खेकडा ते औषध आहे, म्हणजे काळा खेकडा त्यात भरून भजून द्यावं लागते, तेव्हा तो नळघोटाचा कमी होतो सुज, म्हणजे हातापायला सुजेल राहते.
हां, मग काय करता त्या खेकड्याला तुम्ही?
त्याच्यात एक वंशी म्हणजे औषध आहे, एक चिक आहे आपली जी रुई म्हणतात ना, त्याच्यात चिक.
हो,
ते त्याच्यात चिक भरून त्याच्यात ती एक पावडर आहे ना, ती टाकून तो असा हे भुईपोड राहतो, एक जमिनीला भुईपोड राहतो.
हां,
तो असा उगेल राहतो ना, त्याची ती भुकटी टाकायला लागते.
त्याची भुकटी टाकावी लागते त्या खेकड्यामध्ये भरून. आणि मग ते काय करतं?
ते भाजून द्यायला लागतो.
आणि मग त्यांनी ते खायचं असतं?
हां, ते मग खायचं राहतं. म्हणजे त्या फुगेरा येत राहतो ना, तो जिरून जातो असा पोटाचा.
अच्छा, पोटाचं हे जिरून
जातो. हां, म्हणजे असं ते. आणि जे कवळीचे आहेत, आता सांगला तुम्हाला शेतेवारी, एक हिरडा बेहडा, काळी कोळीची साल, काळी ही रानभेंडी, ती धवळी रानभेंडी आहे, त्यात हालिंद्याचा मूळ आहे, असे म्हणजे जवळजवळ ते 21 औषधं आहेत तेवढी.
तर त्याच्यात हां
काही पाल्याचे आहेत, तिथे मग रुईचा पाला आहे, त्याच्यात आपला आडोळस्याचा पाला, त्याच्यात शिदाचा पाला, आपले फांगड्याचा पाला लागतो, त्याच्यात आपली तू एक ढोलांब म्हणून राहतो त्याच्या तापासाठी.
हो,
टणटणी राहते ते, परत तापासाठी ते अशी तेवढी मिक्सर करायची, म्हणजे असे ते पूर्ण 21 औषधं आहेत. आता ते बाकीचे तिथं पटापट नाव येते राय म्हणजे ध्यानात करावं लागत आहे. तिथं बापेचा मूळ जोडी आहे असे असे प्रकार आहे. वांजोळीची साल एक झाड राहतं वांजोळा, त्याच्यात आपला एक आपला करंज आहे, करंजाची साल लागते, त्याच्यात एक धामोडीची साल लागते, असे प्रकारचे औषधं आहेत.
त्यानंतर तुम्ही जेव्हा तुमच्याकडे रुग्ण येतात तर तुम्ही त्यांचा तपास कसा करता?
असंच हात पाहायचं नाही तर चेहऱ्यावरून पाहायचं, डोळे लाल पडले राहते किंवा पिवळं पडले राहते. मग त्या सांगतात मला बा खोकला येतो, दम लागून येतो. मग ते प्रकार प्रकार आहेत, कवळीचा सात प्रकार आहेत ना. काही दम लागतो, काही मग पोटात दुखत आहे, काहींचा पिवळा होतं कोणी ओळखत आहे, पण पांढरी कवळ ती ओळखू नाही येत माणसाला. ती काळी कवळू नाही येत, तर एकदम तांबडं डोळे पडले राहते असा प्रकार मग ते ओळखत. मग असं औषध द्यावं लागत आहे.
तुम्ही आता जसं म्हणालात सात प्रकार आहेत कावीळचे, तर ते सात प्रकार सांगा ना.
सात प्रकारमध्ये असं आहे, आता एक पांढरी कवळ म्हणते, एक काळी कवळ म्हणते, एक दमासारखी कवळ, एक पिवळी पिवळी कळू आहे ना, अशी पिवळी तिचा हातपाय पिवळं पडतं, डोळं पिवळं पडतं, आणि मग तिच्यापासून एक नळघोट होतो, एक पान कवळ होते, असा प्रकार आहे ते सात.
असे सात प्रकार. आणि जसं तुम्ही हे सात सांगितले तसे प्रत्येक ह्याच्यावर तुम्ही काय काय औषध देतात ते सांगा ना.
ते आता कोणची कावळ राहील ना, या 21 औषध आहे, याच्यात कोणताही कावळ तयार नीट होते म्हणजे तयार होईल असेल इथं. आणि हे नळगोठावरला वेगळा, आणि ते पानकळीवरली मग त्या त्या पाथरीची भाजी खारी याची काय म्हणते ते नाव लवकर येत नाही, झारझुऱ्याची भाजी, झारझुऱ्याची भाजी तीन सांजा द्यायची, त्याचं तीन किंवा चारही सांजा दिली, ते थोडी थोडी शिजून मीठ टाकून ते पानकवळीला द्यायला लागले.
पांढरी कावीळ होते त्याला काय औषध देतात?
समजा औषध आहे त्याच्यावरलीच म्हणजे ना, कोणची काळ राहो ते 21 औषध आहे ना, दोन, एक दुधात आहे एक नारळ पाण्यात आहे. तर ते मग वेगळी वेगळी आहे, त्या पाल्यापासून वेगळी आहे, नारळ पाण्याची वेगळी आहे अशी.
अच्छा, नारळ पाळीत कोणतं औषध टाकून देता तुम्ही?
त्या मुळ्यांचा सालांचा जे आहे त्या, आणि पाल्याचं आहे त्या दुधात.
अच्छा, पाल्याचं आहे ते दुधात
दुधात टाकून द्यायचं.
तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या आजारांसाठी औषधं तयार करता आणि देता रुग्णांना?
परत आता ह्या बायांचं जे आहे त्या तांबडी तिरट म्हणतात, ती जास्ती दिवस चालली ती बंद करायची म्हणजे औषध आहे. त्या
धवळे रक्तस्राव जास्त होत असेल तर ते थांबवण्यासाठी,
पाच दिवसाचा राहते ते, मग आठ दिवस झाला, पंधरा दिवस झाला, मग त्याच्यावरला द्यायचा ते आहे.
काय औषध देता त्याच्यासाठी?
त्याच्यात डोळ जांबळीची साल आहे, आपली शिदाची साल आहे, तुमच्याकडे काय म्हणतात आपटा,
आपट्याचं झाड,
मग त्याच्यात तोरणीची साल आली, मग त्याच्यात इडुंगीची साल, अशा ह्या चार पाच वस्तू चेंदून ते रमट टाकून तिथे दोन कप किंवा तीन कप द्यायचं म्हणजे सकाळ संध्याकाळ.
अच्छा, दिवसातून सकाळ संध्याकाळ द्यायचं आणि मग बंद होतं
ते बंद होऊन जाते.
जास्त दिवस जर रक्तस्त्राव होत असेल त्यासाठी आहे.
त्याच्यासाठी
अजून काही वेगळं, पांढरं पाणी जात असेल तर त्यासाठी?
ते पांढरे पाणी जात त्याच्यावर मग आपली या पिंपळाची पारंबी पाहिजे, पिंपळाची पारंबी आणि त्या कविसा, कविसेची साल, अशी कविसा म्हणजे एक झाड राहतो त्याची साल, मग ते असे कुठून ते सुद्धा असं रमत टाकूनच द्यावं लागत.
अच्छा, म्हणजे रमत म्हणजे पाण्यात टाक,
पाण्यात तीन कप पाणी टाकायचं आणि तीन सांजा द्यायचं, म्हणजे सकाळ संध्याकाळी परत दुसरी सकाळवर असा तीन सांजा द्यायचा.
असे तीन सांजा
त्याच्यात नाही झालं तर मग परत तीन सांजा परत त्याच औषध द्यायचं, असा
परत तेच औषध द्यायचं. आणि कोणाला जास्त दुखत वगैरे असतं ह्या काळात तर तेव्हा त्यासाठी काय औषध देता तुम्ही?
म्हणजे पोटात दुखत असलं तर मग ती जर गाठ बीट असली त्याच्यावरली औषध वेगळं आहे, बाफळीचा एक मूळ, तिले हालिंद्याचा, कावळा आंब्याचा, परत दातीचा मूळ लागतो, म्हणजे उपरसाडीचा एक, उपरसाडी म्हणतात त्याचा एक मूळ लागतो, असे ते सात आठ मुळं करून चेंदून तिच्यात आपला गुळियालाचा एक तुकडा पाहिजे, असे हां गुळियासुद्धा म्हणजे असे पाच सहा औषध मिळून ते कुठून एक ते वेगळा राहते, ते जे मोहाचं दारूची फुलं त्या त्या द्यावं लागत.
मोहाची फुलं पण टाकता तुम्ही?
तिची दारू लागते तिच्या त्यात द्यावं लागत. ते भूतगाठी सारखं असली गट्टी अशी
त्या मोहाचे दारू तयार करतात त्याच्यात तुम्ही टाकून
हे सगळं त्याच्यात मग ते दररोज दोन डाली प्यायला लागते. म्हणजे असं करावं लागत. म्हणजे प्रकार प्रकार आहे ते.
अच्छा किती प्रकार आहेत ते सांगा.
म्हणजे त्या औषधाचा त्या म्हणजे मोहाचा फुल ते दुसरा नाही पाहिजे. निकाल मोहाची फुलं त्यात तुगळू नको. कोणी नवसागरे टाकते कोणी काळागुळ टाकते हे नाही पाहिजे. आपला चिहाचा सुटियलचा लवंग असा टाकून ते तयार करावं लागते. त्याच्यात ते औषध द्यावं लागतं. म्हणजे दोन भरणा किंवा तीन भरणा म्हणजे त्याच औषध. पण मग हे संपली ना ते एक बरेच कोटर राहते त्यात भरून द्यायची. त्यात संपली का नंतर परत सात सांजा असा मग त्या ज्या राहते गाठती मरून जाते असा त्याचे औषध
होतात त्याच्यासाठी. अजून कोणत्या आजारांसाठी तुम्ही औषध देता?
आता ते बाकीचे मस्त होते पण ते आता ना जेवढी भेटत त्याने इकडे लांब लांब जावं लागतं. तिकडे लांब लांब गावं मग त्यांना बाकीचे बंद करून टाक. म्हणजे ज्या मी पहिला म्हातारा करे ना त्या तेवढी पूर्वीचे एवढी नाही मी करत. आता बाकीचे एवढे सांगले एवढेच करते.
तुमचे वडील कोणकोणत्या आजारांवर द्यायचे औषध?
ते भरपूर त्या खाजव आली मुळवेद झाला मुतखडा झाला समजा द्यायचे. पण त्यासुद्धी मला माहीत आहे पण तिचा त्या प्रमाण तेवढा पाहिजे करताना थोडंसं त्रास होतो माझा तसा दिला.
अच्छा म्हणजे आता जसं तुम्ही म्हणत होता कोणाला खाज आली तर त्याच्यासाठी कोणतं औषध द्यायचं
ते तेलच माहिती आहे. मी माहीत करून नाही घेतलं या बाकीचं त्याच्याकडे राहिलं. म्हणजे केलंच नाही त्यात जेव्हा मी हाताने केला ना ते ठेवलंय चालून. बाकीचं मग त्या भेटते तीच नाही औषधांना. मुळे जे आहे त्यासुद्धा वयाचं ते आहे तर पण ते थोडंसं ज्येष्ठ झाल्यावर माणसाला त्रास होतं. मग मी त्या थोडी बंद केलं. मग तिथून नाही मी करत. आता मुतखड्याची सुद्धा ज्येष्ठी एक माणसाला इथली दिली होता तर त्याने लगेच जास्ती पिला तर ताबडतोब ते पुढं आला लिंगात तो खडा. म्हणजे मग त्रास झाला त्याला. मग त्याला ताबडतोब ऑपरेशन करून तो काढला. तिथे मी आता बंद केलं द्यायला. मग ते प्रमाणात द्या पाहिजे आहे तर औषधं. पण मग त्या त्रास नको आहे. मग मी त्या देतच नाही आला काय ते त्रास होऊन जातो ना. आणि माणसं काय करतात ते एक कप सांगतात ते दोन कप येते. मग त्या लगेच असं होतं.
अच्छा म्हणजे पथ्य सांगून पण माणसं पाळत नाही त्याने मग जास्त होतं ते.
त्याच्यामुळं तुम्ही खरी गोट सांगली असं. ते बाकीचं नाही करत आता.
अजून कोणती दुसरी आजार आहे?
दुसरं आता दुसरं काय आता जे असलं जसा असला तसा मग माहीत करून मग आता एवढी लक्षात नाही ना राहत औषधा. जसं असेल तसं मग दुसरीकडे पाठवून देतो काय. मग असं ज्या नाही आपल्याला होत ना ते सांगायचं दुसरीकडे माणूस आहे तिकडे पाठवून देतो. आमचाच एक माणूस आहे दुसरा असला देवा धर्माचा किंवा काय भूतबाद्याचा मग तिकडे पाठवून देतो.
नंतरचा प्रश्न असा की तुम्ही कोणत्या विशिष्ट आजारवर उपचार देता?
उपचार दुसरे रोगावर नाही मग हेच चालू आहे जास्त करून. कवळीवरली
कावीळवर
हां कावळीवरली जास्त उपचार हे असा मधून अजून पेशंट येते तर मग त्या दुसऱ्या औषध आणायचे असा. आणि ह्या दररोजच आहे म्हणजे 22 पेशंट दररोज जास्त पण कमी नाही.
आता तुम्ही उपचार देता आहे सगळ्यांना पण ह्याच्यासाठी वापरात असलेल्या ज्या वनस्पत्या आहेत ते तुम्ही कुठून आणता आणि त्यांची एक नावं सांगू शकाल का?
ते आता तुम्ही सांगा शेतावरी आपला काळी हे रानभेंडी काळी कोडायची हिरडा बेड्याची परत करंजाची त्या वांजुळ्याची साल न ते काय म्हणते त्या ध्यानात येते नाही पडवत ना त्या आपले काय सांगा ते ध्यान रानभेंडी म्हणजे काळी रानभेंडी ना हिरडीची बेड्याची साल हे सांगितलं ना ते पुढची काय काय राहिली ध्यानात येत नाही.
अजून कोणकोणत्या
वनस्पती जशा आठवल तशा सांगा. त्या भरपूर सब्जी आहे ना पण ते असा काढला का मग ध्यान येते त्याचं असे आहे. तर ते मग ते मी आता सांगितले जेवढे असं त्याच्यात ना लक्षात राहत नाही. ते जे आणून ठेवलं ना जेव्हा काढलं ना मग ध्यान येते काही आमका तमका असा. त्या आधीच तर ते मी बरोबर हे करून ठेवतो पण ते आता त्या तेवढंच ठेवल्या झाकून तेवढीच जास्ती नाही तुम्ही सांगितलं पहा तेवढीच औषधं. ते जसं लागला तसं ते मग मारा ते माणूस तापाचा व्हायला.
आता ह्याच्या तुम्ही औषधं जसं म्हणत होतात की रानातून घेऊन येतात किंवा जशी लागेल तशी घेऊन येता, मग आणून त्या तुम्ही कशा साठवता आणि त्याचा वापर कसा करता? म्हणजे त्याला सुकवता का किंवा कुटणे?
बारीक छाटून सुकत घालायचे उन्हात, ते वाळल्यानंतर मग पिशीत भरून ठेवायची, मग ते जसा लागला तसा वापरायचा. प्रत्येक याचा मग याचा उलसाक त्याचा उलसाक असा टाकून त्यात कुंडीत कुटून पाण्यात रमत घालायचे.
असं वापर करतात. मग या वनस्पती जशा तुम्ही आणता, आता तुम्ही जसं म्हणालात की सुकवता आणि मग वाटून ठेवून देता, मग ह्या ह्याची औषधं तयार कशी करतात? म्हणजे बुकटी बनवता का किंवा काढ्यात?
तुकडे तुकडेच करतो, असे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते तुकडेच वाळत घालायचे आणि मग ते कुटतानी कुटून मग पाण्यात टाकायचे.
पण मग आणि मग त्या लोकांना कोणत्या स्वरूपात, म्हणजे गोळ्या बनवून किंवा?
नाही नाही, त्यांना पाणी रमला ना त्याच्यात मग गाळून द्यायचं, गाळणी दोन वाट्या मग त्या सकाळ सांध सकाळ करायचं असं करायचा. इथंच असं एक वाटी पिया द्यायची आणि एक वाटी तिची बाटलीत भरून घरी द्यायची, किंवा दुसऱ्या दिवशी येतात परत जे लागला ते डबल येतं असा.
मग रुग्णांना औषधं देताना तुम्ही कोणते विशिष्ट नियम किंवा पथ्य दिले जातात?
तेलकट वैशेट नाही द्यायचं असं एवढं सांगून देतो, चार पाच दिवस तेलकट वैशेट खायचंच नाही, तळेल वस्तू मटण मासा असा खायचा नाही, मग ते औषध लागू पडत नाही तर नाही लागू पडत असं.
आणि औषधं कशी घ्यायला सांगता तुम्ही त्यांना?
उपाशीपोटी सकाळी उपाशीच पाहिजे, संध्याकाळी मग 11 वाजता जे होतं संध्याकाळी माणूस थोडा उपाशी होत येते ना, 6 वाजता पिल्यानंतर मग 8 वाजता असा जेवायचा 1 तासाच्या नंतर असं.
त्यानंतर जी रुग्ण असतात, आता हे झालं एक तुम्ही म्हणालात की वशाट आणि हे बंद, मग त्याऐवजी तुम्ही काय त्यांना आहार सांगता खायला?
नाही कोणती भाजी खाली, फक्त जी वात्याळ वस्तू आहे ना ती खायची नाही आणि ह्याशी वशाट तेलकटच वस्तू नाही. वात्याळ म्हणजे बटाटा वांगातवर असला काहींचं शरीर वात्याळ राहतो ना सुजी येते त्याच्या, मग नंतर मग बाकीचं खायला सर्वतच नाही काही.
आता कुंठ असा एक गोष्ट तुम्हाला आठवते का? म्हणजे तुमच्याकडे उपचारासाठी एक रुग्ण आलेला आणि असा एखादा खास अनुभव तुम्ही सांगू शकाल का?
आता प्रत्येक पेशंट येते ते आता त्या दुसऱ्यांदा आलं तर बरं झाले नीट, मग आता दुसरं एखाद्याला लागत आलं ते सांगून टाकत ते रोजची पेशंट नीट झाला आता मला दुसऱ्याला द्यायचं असे भरपूर सांगते.
असा एक पेशंट जो असा बरा होत नव्हता बाबा, भरपूर ठिकाणी फिरून आणि मग तो तुमच्याकडे आला आणि मग त्याला बरं वाटलं, तर असा कोणी आहे का तुमच्या लक्षात?
आता ते भरपूर आहेत पण आता नेमका कोणाला सांगायचं असं. आता गुजरातात एक 7-8 जणांनी उचलून आणला होता, म्हणजे असा इकडे माणूस तो म्हणजे पार उचलून आणला होता, पण मग तरी पण तो नीट झाला.
काय झालेलं त्यांना?
तिला त्या पोटातच आणि ते भाकरच खात नव्हता, ते 1-1.5 महिना होईल ना उचलून आणला होता एक गाडीत घालून, मग ते मागं 7-8 जण राहिले होतं, मग तिला औषध दिल्यानंतर त्याला 1-1.5 तासाने त्याने भाकर खाली, मग त्याला थोडं बरं वाटलं, तर तो पाय पाय म्हणजे असा 1-2 किलोमीटर गाडीत बसायला गेला.
अच्छा चालत गेला.
दुसरे 1 दिवस मुकाम राहिला.
अच्छा काय औषध दिलं त्याला तुम्ही?
हेच औषध सकाळ संध्याकाळ मग ना 1-1 दिवस औषध ह्या ज्या काळीवरली आहेत ना त्याच दिली ना.
अच्छा काळीवरचीच दिली औषध तुम्ही?
तर ते जे काळीचा आजार असल्यावर लगेच नीट होतो, पण जर दुसरा असला त्याला म्हणजे बाहेरचा देवधर्माचा कडं काय लागणीचा म्हणजे जंगलात फिरल्यानंतर एक लागणीसारखा होते ना, मग ते औषध नाही होत त्याला, मग ते भगतवाणी करायची किंवा झाडा करायचे एखादी बाबाकडून असं ते प्रकार जे रोग हे आहे ना ते मग आटोक्यात येते.
अच्छा म्हणजे असं तर तुम्ही म्हणताय जसं जंगलात फिरून पण लागतं काही काही आजार
काही, मग देवधर्माची लागण राहते त्याला, मग
ते कसं करता तुम्ही?
ते मी नाही एवढं करते, तिला एक हळद आहे ती द्यायची, ती चावून उतरवली अशी लागणीची हळद म्हणते त्याला, ती जर तेवढं याच्यात झालं तर बरं ना, तर मग ते एक दुसरे माणसाकडे सोपचोळ्या म्हणून बघत राहतो तिच्याकडे, मग ते दानं पाहते, मग ते काही झाडा करते काही असं ते आपण नाही करता, आमच्याकडे भक्तीच नाही फक्त असेच.
तुम्ही फक्त औषध देता?
ते वडिलांनी ज्या सांगेल ना तेवढी आहेत. आता ते भरपूर औषधं होती पण लक्षात नाही एवढी बसली राहिली. टायमावर एखादा पेशंट आला त्याने सांगितलं ती गोष्ट तर मग लक्षात येतो का या दोन का तीन औषधं लागत आहेत. मग ते तेव्हा जाऊनार. आता तुम्ही विचारलं एवढी औषधं पण त्या ध्यानात येत नाही ना पटापट सांगायला. असं झालं. आता तेवढी आणलं आहे पण ते जेव्हा काढली ना तेव्हा त्या लक्षात येते हे औषधी या नाही चालणार या बाबा दुसरी आजाराचं आहे असा. मग ते निवडून काढते ते.
तुम्ही आता हे जे पारंपरिक उपचार आहेत तुमची ती ह्याबद्दल लोकांचा विश्वास कसा आहे म्हणजे किती लोक येत आहेत तुमच्याकडे?
जे लहान भावना आहे ते लांब सुद्धा येतात. आता बाकीचे इकूनही येतात काही नाशिकपासून येतात. आता मागं पहिले एक 4-5 वर्षाच्या आधीची 40 म्हणजे नाशिकचा माणूस 40 गावचा माणूस आहे त्याला त्याने घेऊन आल्यावर तो नीट झाला. तर आता गेली वर्षी का ते वर्षी 40 गावावरून माणसं येणार होते म्हणजे गवसत गवसत.
आणि दिवसातून साधारणतः किती माणसं येतात तुमच्या इथे?
दिवसातून येतात ना भरपूर जसे आले त्याच्या मग ते आम्ही मोजती नाही ना कोणी 20-25 होतात काही 30 होतात. एक एक दिवस तर मग जास्त होतात. 3 वाजेधर येतात काही संध्याकाळचे येतात. मग त्या गणती नाही माणूस करत आला का देऊन टाकायचा चालणीवर असा. तेवढी हिशोब नाही ठेवेल बघा ह्या बघा एवढी आले तेवढी.
मग तुम्हाला रुग्णांकडून किंवा समाजाकडून काय प्रतिसाद किंवा मोबदला मिळतो ह्या सेवेसाठी?
ज्याचे मनापासून 10-5 रुपये दिले ना त्याला सांगायचं ते देवाचे फोटो जवळ ठेवा. आम्ही काय हात मांडत नाही. हातात तर जलम घेत नाही. हातात घ्यायचं काम नाही करत. दिलं ना त्याला सांगायचं तिकडे फोटो जवळ ठेवा आपले देव मोकळा होते. पैसा कधीच मागणार नाही. तोंड हटकूनही नाही हातातही नाही घेते. दिला तर तिने फोटोपाशी ठेवायचा देवाचे बस. आता देवारा मध्ये आहे पण मी मुद्दा मिठं फुट ठेवला. देवारापाशी मी नाही जाऊन देत. देवारा वेगळा आहे ना तो.
हो हो बरोबर.
तिथं मला चालत नाही असा दुसरा साधा चालतं आहे पण हे असा तो माझ्या आता या 5 दिवसाचा असा तेच बाईच चालत नाही दुसरा काय.
अच्छा म्हणजे बायकांना पाळी वगैरे आली तर त्या नाही चालत त्या देवाराजवळ.
मग तिथं मी ना ते अलग खोली आहे त्याला जेवायला ठेवलं आहे. ते फक्त एक फोटो म्हणून तिथे ठेवला आहे असा.
मग नंतरचा प्रश्न असा की आजच्या काळात डॉक्टर की चालू झाली आहे म्हणजे प्रत्येक गावागावात दवाखाने उभे राहिले आहेत. तर ह्याच्यावर तुमच्या पारंपरिक जी उपचार पद्धती आहेत ह्यावर काही फरक पडलेला दिसतो का तुम्हाला?
नाही काही ते भरपूर माणसं म्हणजे डॉक्टर पशी जातात ना इकडे येतात. काही डॉक्टरसुद्धा सांगतात तिकडे जा जावठे औषध घेऊन या. मग आता इथे एक डॉक्टर आहे ते तपासल्या नंतर आता मी सुद्धा एक दिवस जायला होतो. तीन साल हे बाबाकडे जायचा तुझी सांगत हो कधी गेला का माणसं मी भरपूर पाठव येते का नाव घेतात का म्हणून घेतात. तर चाचडगावला एक डॉक्टर होता तो सुद्धा सांगायचा येते यायचा आहेत तू डॉक्टर ते इथलाही डॉक्टर आहे तिथे समज लाकोळीचा का तो इकडे पाठवून देतो.
अच्छा ते इथेच पाठवून देतात.
पण ते लोक काय करते एकच सांग म्हणजे ते 3 दिवस तरी प्यावं लागतं तो माणूस क्लिअर होतो. एकच दिवशी पिऊन उपयोग नाही होत ना म्हणजे.
नंतरचा प्रश्न असा की आधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे तुमच्या ज्ञानाचा उपयोग कमी झाला आहे का? म्हणजे जसं डॉक्टर की जसं वेगवेगळे औषधं देतात आहेत टॅबलेट्स देत आहेत तसं तर मग तुमच्या ह्याचा काही फरक पडतो आहे का?
त्यात फरक तर नाही काही वाटलं पण जे पेशंट येते ते चालूच आहे. ज्याला ज्याला गॅरंटी आहे त्याला माहीत आहे ते येतच
ते येतात. आणि आपण आलो आहे आता शेवटच्या प्रश्नावर की हे जे पारंपरिक ज्ञान आहे तुमच्याकडे जसं तुमच्या वडिलांनी तुम्हाला शिकवलं तर हे तुम्ही पुढच्या पिढीपर्यंत कसं देण्याचा प्रयत्न करताय?
ते आता मुलगा आहेत ना त्यांनाही सांगतो कधी कधी ते वाटत बसत पण अजून तयार नाही करत. ते दाखवून दिले पण मग तो एक करतोय थोडासा पण मग आम्ही बाजूला गेल्यावर तर कुठेला औषध ते वाटून देतोय फक्त. पण तयार अजून नाही कोणी करत. ते करतील हळूहळू जर करायचं ठरलं तर तिला असले ते.
आणि शेवटचं म्हणजे असं तुम्हाला काही स्वतःहून सांगायचं असेल का तर तेही सांगू शकता तुम्ही?
नाही काय आपल्यासारख्याचं नाही काही. आता त्या ज्या आहे ते सांगून टाकला पण बाकीचे जे औषधाची नावं नाहीत लक्षात बसली पटापट ना.
हो हो
ज्या सांगले त्या ते काढल्यानंतर ते लक्षात येते ह्या अमका तमका. पण त्या आता कोणती कोणती त्या राहिली असेल बाकीची, त्या 21 औषधं आहेत ना.
हो हो.
आपलं हे सत्र संपत आहे 11:34. धन्यवाद.